हेलो। हाँ विशाल बोलते सर, परांजपे मधून झालं का सर काय बोलणं गार्ड्यांशी? मग बस ओके ठीक आहे चालेल।